उद्याय 15 आगलार्या काळामा येणाऱ्यो गोठी देखाणाऱ्यो खूप मोठो देखावो होरगामा देखायो। शेवटल्यो हात पिडा दोरत्यो लैया हाटी हात देव दुथाल नेमवामा येना। एन त्या पासे देवा कोप पारवा जाय। मा हंबूर काचा मोठो दोर्यो फैलालो आतो, त्यामाय आग बेखाळली आती। जुलूम कोणारा जंगली जनावर त्या मूर्ती एन त्या नावा आकडो या बाधावो जीत मिळवले देखे। एन देवे देनल्यो विना लयंती त्या काचा दोऱ्या उभे आते। ते देवा सेवक मोशे या गीत एन मेंढा गीत आखवाते। ते आखते है, ओ मालका बादी गोतीवाळ्या देवा, तो कामे मोठे एन नोवाये है। ओ होगा काळा राजा, तो मारक सोती एन खोरा हेता। ओ मालका तुलकू बिनारा नाय, एन तो नावा मोठेपण कू कोणारा नाय। काहका तू योकुच चोखो देव हा, काहका बादा देश येन तो पागे पोडी। काहका तो न्याया सोती कामे उघडे जायले हेते। पासे माये देख्या ते होरगामा मंदिरा खूप चोखो ठिकाण योगदम उघडला देखाया। हात पिडा रेचवना काम नेमी देनला हा देवदूत मंदिरमाने बायना। त्याहा पेहराव उजळा फूल बारीक तागा होता फाडके आते। एन त्या शातीवय होना पोटा बांधला आता। पासे चार जीवता जोनोरा माने योके त्या योक योका देवदूता जोलम जुग्या जीवता देवा मोठे कोपाय को बोअल्यो होना हात वाट्यो त्या हात देवदूताल देन्यो। त्या मानपान एन गोती यामाने निंगला दुखले कोय मंदिर बोआ गोया। हात देवदूता हात पिडा रेचवना काम चालू आता ताहोदू मंदिरामाय कादाल जाता येणार नाही।